दानियल अध्याय 7. बाबेलचा राजा बेलशेसर याच्या राजाच्या पहिल्या वर्षी दानियल आपल्या पलंगावर पडलेला असता त्यास स्वप्न पडले आणि दृष्टांत त्याच्या मनात फिरू लागले. मग त्याने ते स्वप्न आणि त्यातील महत्वाच्या घटना लिहून काढल्या. दानियलाने म्हटले, रात्रीच्या माझ्या दृष्टांतात मी पाहिले, स्वर्गातील चार वारे महासागरावर घोळत होते. चार मोठी श्रोपदे जी एकमेकापासून वेगळी होती अशी समुद्रातून बाहेर आली. पहिले सिंहासारखे असून त्यास गरुडाचे पंख होते. असा मी पाहत असता त्याचे पंख उलटून त्यास जमिनीवर मानव प्राण्याप्रमाणे दोन पायावर उभे केले. त्यास मानवाचे हृदय देण्यास आले होते. नंतर दुसरे श्रापद अस्वलासारखे होते. त्याच्या दातांमध्ये तीन फासुळ्या धरल्या होत्या. त्यास सांगण्यात आले, उठ, पुढे पुष्कळ मांस खा. नंतर मी पुन्हा पाहिले, तो आणखी एक श्रापद चित्त्याप्रमाणे होते. त्याच्या पाठीवर पक्ष्यासारखे चार पंख होते आणि त्यास चार शिर होते. त्यास राज्य करण्यासाठी अधिकार दिला होता. त्यानंतर मी रात्री माझ्या स्वप्नात चौथे श्रापद पाहिले. विकराळ, भयानक आणि अतिशय मजबूत असे ते होते. त्यास मोठे लोखंडी दात होते. ते सर्व काही चावून त्याचा चुरा करी आणि उरलेले पायाखाली तुडवी. ते इतरांपेक्षा वेगळे होते आणि त्यास 10 शिंगे होती. मी ते शिंगे पाहत असताना मग त्यांच्यातून आणखी एक लहान शिंगे निघाले आणि आधीच्या शिंगातून तीन मुळासह उपटली गेली. मी पाहिले, त्या शिंगास मानवासारखे डोळे होते. मोठ्या फुशारक्या मारणारे तोंड होते. मी पाहत होतो तेव्हा आसने मांडण्यात आली आणि एक पुराण पुरुष आसनावर बसला. त्याचे वस्त्रे हिमाप्रमाणे शुभ्र होती आणि त्याचे केस लोकरीसारखे स्वच्छ होते. त्याचे आसन अग्निज्वाला होते आणि त्याचे चाके जळणारा अग्नी होते. त्याच्या समोर अग्नीची नदी वाहत होती. हजारो लोक त्याची सेवा करत होते. लाखो लोक समोर उभा होते. न्यायसभा चालू होती आणि पुस्तके उघडी होती. मी सतत त्याकडे पाहत होतो कारण ते लहान शिंग फुशारकी मारत होते. मी पाहत असता त्या श्रापदाचा वध करण्यात आला. त्याच्या शरीराचे तुकडे करून जाळण्यास देण्यात आले. इतर चार श्रापदाचे प्राण हरण करून त्यांना काही काळ जिवंत ठेवण्यात आले. त्या रात्रीच्या माझ्या दृष्टांतात मी पाहिले, आकाशातील मेघावर स्वार होऊन कुणी मानवपुत्रासारखा येताना मी पाहिला. तो पुराण पुरुषाकडे आला व त्यास त्याने जवळ केले आणि त्यास प्रभुत्व व वैभव व राज्य दिले. ते असे की सर्व लोक, राष्ट्रे व भाषा यांनी त्याची सेवा करावी. त्याचे प्रभुत्व सनातन प्रभुत्व आहे. ते टळून जायचे नाही आणि जे नष्ट व्हायचे नाही असे त्याचे राज्य आहे. मग मज दानियलाचा जीव घाबरा झाला. मला झालेल्या दृष्टांतामुळे माझे मन विचलित झाले. सिंहासनाच्या जवळ उभे असणाऱ्यापैकी एकाकडे मी गेलो व या सर्व गोष्टीचा अर्थ त्यास विचारला. तेव्हा त्याने मला सर्व गोष्टीचा अर्थ समजावून सांगितला. ती मोठी चार श्रोपदे म्हणजे पृथ्वीवर उदयास येणारे चार राज्य आहेत. पण सर्वोच्च देवाच्या संतांना राज्य प्राप्त होईल. ते युगानुयुग त्याच्या ताब्यात राहील. नंतर मला त्यात चौथा श्रापदाविषयी बोलण्याची इच्छा झाली. ते इतरांपेक्षा वेगळे होते. त्याचे दाते लोखंडाचे भयंकर असे होते आणि त्याची नखे पितळाची होती. ते चावून चुरा करी आणि उरलेले जे होते ते त्याचे पायाखाली तुकडे करी. मला त्याचे 10 शिंगे आणि त्याचे गुड जाणायचे होते. जी त्याच्या डोक्यावर होती एक शिंग त्यामधून आणखी निघाले. त्यामुळे 3 शिंग तुटून पडली. त्या शिंगाला डोळे असून तोंड होते. त्यातून ते मोठ्या मोठ्या गोष्टी बोलत होते. त्या शिंगाची जाडी इतरांपेक्षा जास्त होती. या सगळ्याचा अर्थ काय म्हणून मी इच्छा दर्शवली. मी पाहिले, त्या शिंगाने पवित्र जनाविरुद्ध युद्ध करून त्यांच्यावर विजय मिळवला आणि पुराण पुरुष येईपर्यंत ते त्यांच्यावर प्रबळ होत गेले. मग परात्पर देवाचा पवित्र जनास न्याय दिला. राज्य आपल्या मालकीचे करून घेतले. असा समय आला. त्याने सांगितले, चौथे श्रापद हे पृथ्वीवर चौथे राज्य होईल. हे इतर राज्यापेक्षा वेगळे राहील. ते सर्व पृथ्वीला ग्रासून टाकेल आणि तिच्या पायाखाली तुकडे करेन. आता 10 शिंगांविषयी, या राज्यातून 10 राजांचा उदय होईल आणि त्यातून आणखी एक राजा निघेल. तो राजा वेगळा असेल आणि तो 3 राजांना पादाक्रांत करील. तो सर्वोच्च देवाच्या विरोधात बोलेल आणि देवाच्या पवित्र जनाचा छळ करील. नेमलेले सण आणि नियम बदलण्याचा तो प्रयत्न करील. या सर्व गोष्टी त्याच्या हातात 3 वर्ष आणि 6 महिन्यासाठी दिल्या जातील. पण तेथे न्यायसभा होईल आणि त्याचे राजकीय सामर्थ्य परत घेण्यात येईल. त्याचा नाश होऊन कायमचा नष्ट करण्यात येईल. राज्य प्रभुत्व आणि अखिल पृथ्वीवरचे वैभव सर्वोच्च देवाच्या पवित्र जनांना देण्यात येईल. त्याचे राज्य अनंतकालचे आहे आणि इतर त्याची सेवा करून त्याचे आज्ञा पालन करतील. आणि या गोष्टीचा उलगडा येथे संपतो. मी दानियल या विचाराने व्याकुळ झालो, माझे तोंड उतरले, पण मी या सर्व गोष्टी मनात ठेवल्या.